नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय करार पॅक्स सिलिकाचं सदस्यत्व भारतानं स्वीकारलं आहे. एआय इम्पॅक्ट परिषदेत या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यावेळी उपस्थित होते. कृषी क्षेत्रात एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं अन्न सुरक्षा, वातावरण बदलाला सामोरं जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृद्धी आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये बोलत होते. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे महापौर म्हणून भाजपातून फुटून बाहेर पडलेले नारायण चौधरी यांची निवड झाली आहे. उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन यांची निवड झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजपातून बाहेर पडलेले 9 नगरसेवक यांनी एकत्र येऊन भिवंडी सेक्युलर आघाडी स्थापन केली होती. महिला क्रिकेटमध्ये भारतानं आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवलं आहे. आज बँकॉक इथं झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतानं श्रीलंकेवर 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 317 अंकांची वाढ झाली आणि तो 82,815 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 117 अंकांची वाढ नोंदवत 25,571 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.